मैं ऐसा क्यों हूं, मैं ऐसा क्यों हूं, मैं ऐसा क्यों हूं, मैं जैसा भी हूं मैं वैसा क्यों हूं, हे सगळे प्रश्न ना आपल्या डोक्यात पडलेले असतात, कारण की विचारच इतका जास्त करत असतो ना आपण. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की विचार करण्यासंदर्भातलं काहीतरी आहे, हां तेच आहे, एक्झॅक्टली वर्ल्ड थिंकिंग डे आहे आज, म्हणूनच इतका जास्त विचार आपण करतोय. कसं आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याबद्दल आपण विचार करत असतो, अगदी म्हणजे काहीही करत असताना, आंघोळ करत असताना डोक्यात इतके सगळे विचार येतात, किंवा मग अंथरुणात नेमकं झोपायला पडलं की सगळे विचार सुरू होतात डोक्यामध्ये एकामागे एक. गाडी चालवताना विचार येतो, तिकडे गेल्यावर म्हणजे पॉटवर बसल्यावर सुद्धा आपल्या डोक्यामध्ये विचार सुरू होतो. म्हणजे माणसाची अशी मेंटॅलिटीच आहे, किंवा आपलं ते जे स्ट्रक्चर आहे ना ते आहेच तसं की आपलं डोकं एकही मिनटं शांत राहू शकतच नाही. अगदी हजारो थॉट्स जे असतात ते एका दिवसामध्ये आपल्या डोक्यामध्ये येतात, आणि ते जे थॉट्स असतात ना त्यातले बरेचसे थॉट्स उगाचच असतात, बरं का, उगाचच विचार येत असतात. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी आपण थांबवूच शकत नाही. जर का तुम्ही ती गोष्ट थांबवून दाखवलीत म्हणजे विचार, तर तुम्ही संतपदाला पोहोचलात असं समजून घ्यायचं. पण आज वर्ल्ड थिंकिंग निमित्त तुम्ही काय विचार करत आहात बरं, सध्या तुमच्या डोक्यात विचार काय आहे, किंवा तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली आहे गोष्ट ज्याच्यावरती सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे. अभ्यास आहे, करिअर आहे, लग्न आहे, येणारा अप्रेझल आहे, पगार किती वाढेल किती कमी होईल ते आहे, काय आहे तुमच्या डोक्यामध्ये सध्या विचार, लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यावरती अगदी सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे, सांगा मला पटकन. कॉल करा 9607007935 वर, 9607007935 या नंबरवर कॉल करून सांगा की तुमच्या लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यावरती आता फायनली सिरियसली विचार करण्याची वेळ आली आहे. स्टेट युन टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो, वेट करी हूँ आपके कॉल के लिए.